राव तिखट ही मिरची, ले राव तिखट ही मिरची, ले राव तिखट ही मिरची, ले राव तिखट ही मिरची, तुरिक ही कोल्हापूरची, बोल हिचे भाले बरची, मुलगी ही मोठा घरची, ले राव तिखट ही मिरची। रोज पहाटे उठून माझी राणी हळूच बोली उन माझ्या कानी, खाता भांडी आणा सजना पाणी, हो नातर असला नवरा नको अडाणी, भीती दाखवी मला अशी, पहा बायको आहे कशी, करा म्हणे कामे घरची, ले राव तिखट ही मिरची। दाढी भरडी नी सुखची नववारी, आणा म्हणते साड्या भारी भारी, हिच्याच पायी कमाई जाई सारी, हो घरी विकायची आली आता बारी, नटू पाहती नटी परी, जरा बसेना भूमीवरी, हवी ही लाटी बल खुर्ची, ले राव तिखट ही मिरची। गरीबी ही कमी पडे ना काही, मागल देते हजर करावे पायी, तरी सदा ही मजही भांडत राही, हो हिच्या सारखे तोंड कुणाला नाही, मायसती आहे मुलगी, तोंड जशी वाजी हलगी, थोड हिला ही माहेरची, ले राव तिखट ही मिरची। खाण लेण हिन मला मागाव, पण माझ्याशी गुड तरी वागाव, स्त्री जातीच्या इमानात जागाव, हो वामन आता तूच हिला सांगाव, पाणी आणि चिखल जसा जीव जीवाला द्यावा तसा, माया नको ही वरवरची, ले राव तिखट ही मिरची, ले राव तिखट ही मिरची।